तर सर्व भक्तांचं आजच्या या भागवत वर्गामध्ये मी हार्दिक स्वागत करतो. अतिशय सुंदर हा प्रसंग चाललेला आहे. यामध्ये सगर पुत्रांची कपिल देवांची भेट या अध्यायाचं शीर्षक आहे. आणि विशेष करून या अध्यायामध्ये गंगा अवतरणाची कथा आपल्याला ऐकावयास मिळते. आणि या कथेमध्ये आपण पाहतो की पृथ्वीवर दोन गोष्टींचं उगम हे सूर्यवंशांच्या कुळातील येणाऱ्या राजांच्या द्वारे झालेले आहेत. एक आहे गंगा आणि दुसरा आहे सागर. आणि या दोघांची पण उत्पत्ती हे जे काही सूर्यवंशी आहेत, अर्थात सूर्यकुळातून आलेले जे काही वंशज आहेत, यांच्याद्वारे झालेले आहेत. आणि त्यामध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग आहे. आणि केवळ सहभागच नाही आहे, तर सर्वात मोठा बलिदान देखील त्यांनी काय केलेलं आहे यामध्ये आपण पाहतो त्यांनी दिलेलं आहे. कारण यामध्ये आपण पाहतो की सगर यांचे जे काही पुत्र आहेत हे स्वतःचं बलिदान देतात. अर्थात 60,000 जे काही पुत्र आहेत हे केवळ स्वतःच्याच अग्नीनं काय होतात, भस्मसात होतात. तर या ठिकाणी आपण पाहतो की सगर राजांची इच्छा होते की अश्वमेध यज्ञ करायचा आणि त्याद्वारे हा यज्ञ संपन्न केला जातो. पण त्यासाठी आपल्याला माहित आहे की अश्व सोडला जातो. आणि हा जो अश्व आहे हा अश्व ज्यावेळेला सोडला जातो त्यावेळेला इंद्र जो आहे हा इंद्र काय करतो, हा अश्व पळवून घेऊन जातो. कदाचित ह्याच्या अगोदर देखील आपण पाहिलेलं आहे की इंद्राने काय केलेलं आहे, अश्व चोरलेलं आहे. कृतो महाराजांच्या ह्याच्यामध्ये देखील पाहतो. त्याचबरोबर अजून कुठल्या कथेमध्ये विजिता अश्व कृतो महाराजांचीच ना कथा. आता यामध्ये आपण पाहतो की कशा रीतीनं इंद्र वेगवेगळा वेषांतर करून काय करतो, या घोड्याला चोरत असतो. आणि यामध्ये आपण पाहतो की सगर या राजाचे दोन पत्नी असतात. एक आहे सुमिती आणि केशिनी. तर सुमितीचे 60,000 पुत्र असतात आणि 60,000 पुत्र स्वतःच्या सामर्थ्यावर इतके गर्विष्ठ झालेले असतात आणि त्यावेळेला ते ठरवतात की आपण हा जो घोडा आहे किंवा अश्व आहे या अश्वाचं काय करूया, हुडकून काढूया. आणि ते पित्यांची आज्ञा घेऊन ते निघतात आणि संपूर्ण पृथ्वी ते खोदून काढतात या अश्वाला शोधण्यासाठी. आणि त्यामुळं एक खड्डा तयार होतो आणि या खड्ड्यामध्ये पुन्हा काय साठतं, हे पाणी साठतं आणि त्यापासून सागराची निर्मिती होते. आणि म्हणून ज्या वेळेला रामायणामध्ये तो प्रसंग येतो की ज्यामध्ये हनुमानजी लंकेमध्ये जातात, जा उड्डाण घेतलेली असते, त्यावेळेला सागर विचार करतो की हे प्रभू रामचंद्रांचं काम आहे, भगवंतांचं काम आहे. आणि प्रभू रामचंद्रांच्या वंशामध्ये पूर्वी सगर येऊन गेले, सगरांचे पुत्र येऊन गेले, ज्यांच्यामुळं माझा काय झालेला आहे, जन्म झालेला आहे. त्यामुळं सूर्यवंशी कुळाचं माझ्यावर एक ऋण आहे आणि हे ऋण फेडण्यासाठी मला काय तरी मदत करायला पाहिजे. आणि म्हणून ते मैनाक पर्वताला काय सांगतात, तू हनुमानजींना थोडीशी विश्रांतीसाठी जागा दे. आणि मैनाक जे पर्वत असतात या मैनाक पर्वतांना देखील माहीत असतं की हे जे काही हनुमान जे आहेत हे कोण आहेत, वायुपुत्र आहेत. आणि याच वायूच्या मुळं किंवा वायुदेवतेमुळं मी आज काय समुद्राचा आश्रय घेतलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की सागर यांची निर्मिती ही जी आहे ही सगर राजांच्या पुत्रांच्या मुळं ही झालेली आहे. आता या ठिकाणी आपण पाहतो की ते निघून जातात आणि शेवटी तो सागर निर्माण होतो आणि हे अशा ठिकाणी जातात की ज्या ठिकाणी एक ऋषी मुनी तपस्येसाठी ध्यान धारणेसाठी बसलेले आहेत आणि ती असती गंगासागरची ठिकाण. गंगासागर हे नाव नंतर पडलं कारण पूर्वी फक्त तिथं कपिल मुनींचा आश्रम होता. ज्या वेळेला त्या ठिकाणी गंगा येते त्यावेळेला त्याचं नाव गंगासागर पडतं. आणि त्या ठिकाणी हे पाहतात की या मुनींच्या सोबत कोण आहे, आपला अश्व आहे आणि म्हणून ते काय करतात, क्रोधिष्ट होऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात. परंतु आपण पाहतो की केवळ स्वतःच्याच अग्नीनं ते काय होतात, भस्मसात होतात. आणि या ठिकाणी आपण एक सिद्धांत पाहू शकतो की संत पुरुष जे आहेत यांचा ज्या वेळेला अपमान होतो, अवमान होतो, त्यावेळेला त्याचा परिणाम हा होतो की आपल्याला मृत्यूला सामोरं जावं लागतं. आणि म्हणून एखादा व्यक्ती कितीही मोठा बलशाली असेल, दानी असेल किंवा योगी असेल, सामर्थ्यशाली असेल, परंतु तो जर का वैश्य अपराध करत असेल, एखादा अपराध करत असेल, तर त्याला याची शिक्षा काय होते, प्राप्त होते. आणि म्हणून आपण पाहतो की रहुगण हे देखील प्रार्थनेमध्ये म्हणतात की ज्या वेळेला जड भरत आणि रहुगण यांचा संवाद आहे, त्या म्हणतात की मी बाकी कुठल्याही गोष्टीला भेट नाही, यमाच्या दंडाला भेट नाही किंवा इंद्राचं वज्र याला देखील भीत नाही, मी केवळ एकाच गोष्टीला भीतो, ते म्हणजे ब्राह्मणाची असंतुष्टी किंवा अवमान. आणि त्यामुळं हे जे काही कृत्य आहे हे कृत्य होतं आणि त्या कृत्यामुळं आपण पाहतो की इथं अवरोध लागतो, एक प्रकारचे स्पीड ब्रेकर लागतो. आणि या ठिकाणी आपण पाहतो की हे सर्व ज्या सर्व 60,000 जी मुलं आहेत ही भस्मसात होतात, परंतु त्यानंतर या त्यांचेच जे भाऊ आहेत असमंजस अर्थात केशिनीचे हा पुत्र असतो असमंजस, यांची कथा येते, जे जातीस्मर असतात अर्थात त्यांच्या पूर्वीचं जे काही गोष्ट आहे किंवा पूर्वीच्या ज्या काही त्यांचा जन्म आहे याच्याविषयी त्यांना इत्यंभूत माहिती असते. आणि त्यांचे जे काही पुत्र आहेत अंशुमान हे आता वचन घेतात कारण हे जे काही असमंजस आहेत हे शेवटी ग्रहत्याग करतात आणि वनगमन करतात. आणि त्यानंतर त्यांचे जे काही पुत्र आहेत अंशुमान ते विचार करतात की आपण आपल्या चुलत्यांना अर्थात जे काही काका आहेत यांना आपण काय करू, शोधून काढू, आणि त्याचबरोबर अश्व देखील काय करू, शोधून काढू. आणि मग आपण बघतो की त्या क्रियेसाठी ते हळूहळू त्याच मार्गातून जातात ज्या मार्गातून त्यांनी हे सागर खोदलेला असतो आणि शेवटी त्या ठिकाणी येतात ज्या ठिकाणी तो अश्व देखील दिसतो आणि एक खूप मोठा असा ढीग दिसतो राखेचा. आणि त्यांना समजतं की ही जी राख आहे किंवा हा जो काही ढीग आहे हा ढीग दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात माझे जे चुलते होते 60,000 त्यांचाच हा काय ढीग आहे. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी पाहतात की त्या ठिकाणी अश्व देखील आहे आणि त्याचसोबत स्वतः मुनी देखील आहेत. आणि हे कपिल मुनी यांना ज्या वेळेला पाहतात त्यावेळेला ते विचार करतात की आपल्याला सहजासहजी हा अश्व मिळणार नाही आणि त्यामुळं आपलं पहिलं कर्तव्य आहे त्यांचं गुणगान करणं, कारण ज्याद्वारे आपल्याला समजेल की कशा पद्धतीनं आपण हा अश्व प्राप्त करू शकू. आणि म्हणून यासाठी या ठिकाणी त्यांना ते प्रणाम करतात कपिल मुनींना आणि प्रार्थना गायला लागतात. आणि जवळजवळ 21 ते 26 या 6 श्लोकामध्ये ते काय करतात, 6 प्रार्थना करतात. आणि त्यातली ही जी काय आहे ही तिसरी प्रार्थना आहे ज्याच्यामध्ये या ठिकाणी ते सांगतात की भगवंत तुम्ही कसे आहात. आता या ठिकाणी आपण पाहतो की कशा पद्धतीनं ते प्रार्थना करतात, ते म्हणतात की तुम्ही जे आहात न पश्यती, तुम्हाला कोणीही पाहू शकत नाही, समजू शकत नाही, आणि तुम्ही सर्व बुद्धीच्या पलीकडच्या आहात. ही पहिली प्रार्थना आहे. तिच्या प्रार्थनेमध्ये म्हणतात की समाधीयुक्त व्यक्ती देखील तुम्हाला काही जाणू शकत नाहीये, आणि त्यामुळं एखाद्या व्यक्ती तर्काद्वारे किंवा ध्यानाद्वारे तुम्हाला जाणू शकत नाही, कारण तो नेहमी आपण नेहमी काय असता, अदृश्य असता, आणि त्यामुळं तुमचं दिव्य स्वरूप वयंप्रकाश, हा तुमचं जे स्वयंप्रकाश रूप आहे हे कुणीही पाहू शकत नाही. आणि त्यानंतर ते म्हणतात, कालचा जो श्लोक होता त्या श्लोकामध्ये आपण पाहतो की भगवंतांना कोणी पाहू शकत नाही, कारण आपल्या स्थितीचं वर्णन पुन्हा काय करतायत, किंवा एखाद्या जीवाच्या स्थितीचं वर्णन या ठिकाणी दुसऱ्या श्लोकामध्ये करतात, आणि त्या ठिकाणी म्हणतात की आम्ही तर आहे हे बहिरंगा शक्तीच्या काय प्रभावाखाली कार्य करतो, आणि त्यामुळं या ठिकाणी आम्ही तीन गुणाच्या मध्ये काय करतोय, कार्य करतोय, आणि त्यामुळं तुम्हाला आम्ही देखील काय होऊ शकत नाही, जाणू शकत नाही, कारण तुम्ही सत्वगुण प्रधान आहात, आणि त्यामुळं आम्ही तुम्हाला काय करू शकत नाही, जाणू शकत नाही. आणि आजचा जो श्लोक आहे या ठिकाणी ते म्हणतात तम त्वमाहम ज्ञानमय्यम स्वभाव. तुमचा स्वभाव कसा आहे, ज्ञानमय, ज्ञान घन, हा तुमचा काय आहे, स्वभाव आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की या श्लोकामध्ये आता भगवंतांचं वर्णन ज्ञान घन याद्वारे केलेलं आहे. आणि ते म्हणतात की एखादा व्यक्ती म्हणेल की भगवंत हे कसे आहेत, जसं आपण भगवंतांच्या बाबतीत ज्या वेळेला सांगायला चालू करतो की त्यावेळेला आपण केवळ एक सांगतो की भगवंत हे पंचमहाभूताच्या शरीरानं बनलेलं नाहीयेत, मग त्यांचा विग्रह जो आहे, त्यांचं जे रूप आहे, त्यांचं जे स्वरूप आहे ते कसं आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे, ही व्याख्या आपण करतो. पण हे जे झाले हे सगळे दार्शनिक अर्थ झाले, कारण सच्चित आनंद याचा अर्थ काय म्हणून, सत अर्थात शाश्वत आहेत, चित अर्थात पूर्ण ज्ञानमय आहेत, आणि तिसरा आहे आनंद, जे आनंदाचे भांडार आहेत. आणि म्हणून या ठिकाणी त्यांचं जे शरीर आहे, त्यांचं जे रूप आहे, हे रूप कसं आहे बरं, सर्व ज्ञानाने युक्त, अशी कुठलीही गोष्ट नाहीये की जे त्यांना माहीत नाही. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हणतात की संपूर्ण ज्ञानाचं भंडार हे भगवंतांचं संपूर्ण रूप आहे, आणि म्हणून ते सच्चित आनंद आहे, ते शाश्वत तरी आहेतच, कारण त्यांचा आदी मध्य अंत काहीच नाहीये. पुराण पुरुषम म्हटलं जातं भगवंतांना, अतिशय पुरातन आहेत. आणि म्हणून या ज्ञानाचा मसाला भगवंतांच्या काय आहे, शरीरामध्ये संपूर्ण. आणि म्हणून ज्या वेळेला भगवंत काही बोलतात तर ते बोलणं म्हणजे वेद निर्माण होतात, भगवंत ज्या वेळेला बासरी वाजवतात तर त्यातून वेदांची निर्मिती होते, श्लोकांची निर्मिती होते, इतकं ज्ञान त्यांच्यामध्ये काय आहे, भरलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी भगवद्गीतेत देखील आपण पाहतो की भगवंत स्वतः सांगतात अर्जुनाला की मी काय करतो, भूत भविष्य आणि वर्तमान हे तिन्ही मला काय आहे, ज्ञात आहे. ज्यावेळेला अर्जुन विचारतो की बाबा तुम्हाला हे कसं काय सगळं माहीत, त्यावेळेला भगवंत सांगतात की सगळं मला माहीत आहे, कारण मी काय प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपानं वास करतो, आणि त्यामुळं प्रत्येक व्यक्तीचं भूत भविष्य आणि वर्तमान हे सर्व काही मला काय ज्ञात आहे. मग केवळ त्या जीवाच्या विषयी सांगतात का भगवंत, तर नाही, हे ज्ञान केवळ त्या जीवाचंच आहे असं नाहीये, तर या 14 भुवनामध्ये ज्या ज्या गोष्टी येतील, जे जे जीव येतील, त्या सगळ्यांचं त्यांना काय माहित आहे? भूत भविष्य आणि वर्तमान माहित आहे. इतकंच नव्हे, जे साईडचे भुवन आहेत, एक्स्ट्रा भुवन जे आहेत ना, पितृलोक आणि नरक लोक, यामध्ये असणाऱ्या जीवांचं देखील वर्णन त्यांना माहित आहे. आणि केवळ तेवढंच नव्हे, तर हे केवळ झालं एक ब्रह्मांड, असे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. त्या प्रत्येक ब्रह्मांडाच्या प्रत्येक जीवाचं भूत भविष्य आणि वर्तमान भगवंतांना माहित आहे. आणि म्हणून एवढं सर्व ज्ञान त्यांना आहे. म्हणून या ठिकाणी त्यांची स्तुती करताना या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? ज्ञान घन. घन म्हणजे काय? घन म्हणजे आपण म्हणतो ना दुधाची रबडी होते, घन, द्रव, घन, बरोबर आहे. द्रव म्हणजे पातळ, घन म्हणजे अतिशय दाटी वाटेनं बसवलेलं असतं. त्या पद्धतीनं या ठिकाणी भगवंतांच्या प्रत्येक अंगामध्ये हे जे ज्ञान आहे हे कसं आहे? ठासून भरलेलं आहे. म्हणजे भगवंतांचं असं म्हणू शकत नाही. जसं आपण म्हणतो की आपल्याला जर का बुद्धी दाखवायची असेल, तर आपण बुद्धी म्हणजे आपल्याला फक्त एकच माहिती आहे की मेंदू दाखवतो आपण. कारण आपल्याला दुसरं कुठलंही कार्य, दुसरा कुठलाही अवयव करू शकत नाही. पण भगवंतांचं तसं नाहीये. संपूर्ण शरीरामध्ये ते ज्ञान आहे. जसं आपल्याला जर का रसस्वादन करायचं असेल, तर कानामध्ये द्रव घालून त्याची चव आपल्याला कळणार नाही. पण भगवंतांचं तसं आहे का? अंगाने यस्य सकलेंद्रिय वृत्ती म्हणते. भगवंत कुठल्याही अवयवातून काहीही करू शकतात. म्हणून जसं आपण म्हणतो की भगवंतांना आपण काय दाखवतो? भोग दाखवतो. पण भगवंत प्रत्यक्ष रूपामध्ये ते हातानं खायची त्यांना आवश्यकता नाहीये. ते डोळ्यानं देखील खाऊ शकतात, कानानं देखील खाऊ शकतात, कुठल्याही अवयवानं भगवंत काय कुठलंही कार्य करू शकतात. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की भगवंत याच कारणामुळं काय आहेत? ज्ञान घन आहेत. आणि असं नाही की भगवंतांना ते ज्ञान घ्यावं लागतं, हे प्राप्त करावं लागतं. कारण भौतिक जगतामध्ये आपण पाहतो आपल्याला ज्ञान संपादन करावं लागतं, त्यावेळेला आपण ज्ञानी होतो. परंतु भगवंतांचं तसं नाही. जन्मताच तेवढंच नव्हे, जन्म घेण्याच्या अगोदरच भगवंत काय करतात? आपल्या ज्ञानाद्वारे देवहूतीला, जे काही देवकी आणि वसुदेव आहेत, यांना सांगतात मी अवतार घेणार आहे, पण ह्याच्या पूर्वी तुमच्या उदरामध्ये मी 2 वेळा अवतार येऊन घेतलेला आहे. आणि नंतर ते म्हणतात की मी अवतार घेईन, आणि केवळ अवतार धारण करून मला चालणार नाही, तर तुम्ही काय करा, मला गोकुळामध्ये सोडा. म्हणजे त्यांना पुढचं पण माहित आहे की मला काय करायचं, कारण मला कुठलं कार्य सिद्ध करायचं. आणि म्हणून प्रत्येक भगवंतांच्या या कथेतून आपण जाणू शकतो की भगवंतांना इत्थंभूत त्याच्याविषयी काय ज्ञान आहे. आणि म्हणून भगवंत आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी, या ठिकाणी या ज्ञानाचं काय करतात? अवलोकन करतात, किंवा या ज्ञानाचं संपादन करून भगवंत आता कार्य करतात. आणि त्यांचं असं नाही की बाबा केवळ ते ज्ञान घेण्यासाठी त्यांना गुरूंच्याकडे जावं लागतं. जसं प्रभू रामचंद्र हे वशिष्ठ मुनींच्याकडे गेले, किंवा भगवान श्रीकृष्ण हे सांदीपानी मुनींच्याकडे गेले. त्यांना त्या ठिकाणी जाऊन शिकण्याची आवश्यकता नव्हती. केवळ त्या ऋषीमुनींना माहित होतं की जर का आपण शिकवलं तर आपली काय होईल? आपल्या ज्ञानामध्ये वृद्धी होईल. आणि इतकंच नव्हे, भगवंत ऋषींचं, ज्या काही गुरु आहेत यांचं आणि भक्तांचं यश वाढवण्यासाठी काय करतात? अशा लीला या कार्य करतात. म्हणून आपण पाहतो की भगवंत या कार्यासाठीच या ठिकाणी काय करतात भगवंत या गुरूंच्याकडे जातात आणि ज्ञान संपादन करतात. भगवंतांना त्याची आवश्यकता नाही कारण भगवंत हे प्रत्येक जीवात्म्याच्या हृदयामध्ये काय आहेत परमात्मा रूपानं वास करतात. आणि त्यामुळं प्रत्येक जीव ज्याला प्रार्थना करतो ती प्रार्थना भगवंतांना माहिती आहे की जीव हा प्रार्थना काय करणार आहे आणि त्यामुळे त्यांना वेगळं सांगण्याची आवश्यकता पडत नाही. तरी पण आपण काय करतो त्या प्रार्थना गातो जेणेकरून भगवंत काय होतील संतुष्ट होतील. आणि मग कोणी म्हणेल की ठीक आहे भगवंतांनाच या गोष्टी समजतात मग इतर देवी देवतांना या गोष्टी समजतात का? कारण आपण पाहतो की आपण काय करतो आपण करत नाही पण बाहेरचे जी लोक आहेत ते काय करतात देवी देवतांची उपासना करतात. मग ते ज्ञान घन आहेत का? त्यांना संपूर्ण ज्ञान आहे का? तर त्यांना संपूर्ण ज्ञान नाहीये कारण ज्या वेळेला त्यांना समस्या येतात त्यावेळेला ते ज्ञानाच्या द्वारे या सोडवू शकत नाहीत. त्यांना कुणाचा तरी आसरा घ्यावा लागतो आणि म्हणून आपण पाहतो की ते आश्रय घेतात आणि त्यामुळं त्यांच्याकडे काय नाहीये हे ज्ञान पूर्णतः नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की स्वतः गजेंद्र देखील भगवंतांना ज्यावेळेला प्रार्थना करतात तर त्यावेळेला त्या प्रार्थनेमध्ये देखील ते म्हणतात नमो ज्ञान घनायच. तुम्ही कशा आहात? ज्ञानाचे भंडार आहात आणि त्यामुळं तुम्ही काय करता या ठिकाणी आलेले आहात. आणि म्हणून जो व्यक्ती शरणागत आहे हा शरणागत असाच व्यक्ती होऊ शकतो ज्याला पूर्णपणे काय ज्ञान आहे. आता या ठिकाणी आपण पाहतो की भगवंतांना या ठिकाणी अंशुमान काय म्हणतात तुम्ही ज्ञान घन आहात परंतु स्वतःची ज्या वेळेला स्थिती अंशुमान सांगतायत त्यावेळी ते स्वतःला मात्र कुठल्या कॅटेगरीमध्ये ठेवतायत? शेवटी सांगतात आम्ही विमूढ आहोत. तुम्ही ज्ञान गहन आहात परंतु मी मात्र कोण आहे? विमूढ. मी अतिशय मूर्ख आहे विमूढ आहो. आणि म्हणून या ठिकाणी बघा ही त्या व्यक्तीची काय आहे दैन्यता आहे. आणि म्हणून या ठिकाणी ही जी काय दैन्य भाव हे काय करतात अंशुमान हा व्यक्त करतात की मी स्वतः बुद्धिमान नाहीये किंवा मला काही समजत देखील नाहीये मी अतिशय दीन भावामध्ये तुम्हाला काय करतोय ही प्रार्थना करतोय. कारण भले भले लोक तुम्हाला समजू शकत नाहीत मग ते कोण लोक आहेत तर त्याचं वर्णन या ठिकाणी ते करतायत. सनंदन आद्यव ती कोण आहेत बरे लोक? सनंदन जे चार कुमार आहेत हे चार कुमार आणि त्याच्या बरोबर आद्यव त्या व्यतिरिक्त अनेक आहेत. जसं या ठिकाणी प्रभुपाद काय लिहितात नारद म्हणून आणि हे कदाचित काय होऊ शकतात तुम्हाला ओळखू शकतात परंतु आपण पाहतो की कधी कधी तेही देखील काय होतात भ्रमित होतात. परंतु आपण पहा की स्वतः हे जे काही चार कुमार आहेत हे चार कुमार साक्षात भगवंतांचाच अवतार रूप आहे. जसं पहिल्या स्कंदामध्ये तिसरा जो अध्याय या अध्यायामध्ये त्यांचं वर्णन करताना सांगितलं जातं की ते कोण आहेत बरं स एव हे जे आहेत हे स एव प्रथम देव हे सर्वात प्रथम भगवंतांचे कोण आहेत अवतार आहेत कुमारम सर्गमाश्रित. आणि हे जे काय आहेत हे कुमारम अर्थात छोटे आहेत पण हे कोण आहेत बरं चार कुमार आहेत. आणि यांचं कार्य काय होतं ब्रह्मचार्य मंडितम. आणि तिने सगळ्यात मोठं कार्य केलेलं आहे सगळ्यात मोठा सिद्धांत दिलेला आहे तो म्हणजे अखंड ब्रह्मचारी व्रताचं पालन करण्याचा बोध तिने काय केलेला आहे या चार कुमारांनी आपल्याला दिलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगतात की हे जे काय कुमार आहेत हे देखील तुमची ज्ञान घनता जाणतील याची मी शाश्वती नाही देऊ शकत. कारण एका ठिकाणी जे काय आचार्य आहेत ते सांगतात की कदाचित असं देखील असू शकेल की त्यांना याचं ज्ञान होणार नाही, ज्ञान भगवंतांना ते जाणू शकणार नाहीत. कारण ते उदाहरण देतात की जसं ज्यावेळेला चार कुमार पहिल्यांदा वैकुंठ लोकांमध्ये जातात त्यावेळेला आपण पाहतो की ते काय करतात, त्या ठिकाणी जय आणि विजय हे अडवतात. आणि जय विजय ज्यावेळेला अडवतात त्यावेळेला हे चार कुमार त्यांना पहिल्यांदा शाप नाही देत, पहिल्यांदा काय करतात आपली भ्रुकुटी तिरकी करतात. अरे आम्हाला कोणी अडवलं, आम्हाला कसं काय अडवता तुम्ही. आणि या ठिकाणी असं देखील चालतं आणि त्यानंतर ते शाप देतात. आणि शाप दिल्यानंतर स्वतः भगवंत त्या ठिकाणी येतात आणि त्यावेळेला भगवंत म्हणतात हा दोष माझा आहे. आणि हे जे दोन आहेत हे दोन माझे पार्षद आहेत. आणि एका दृष्टीनं आपण पाहिलं तर आपण या ठिकाणी चतुष्कुमारांना काय करतायत, दुसऱ्या भावामध्ये पाहतायत. एकीकडे आता हे माझे आहेत, माझे व्यक्ती आहेत आणि तुम्ही कोण आहात, परके आहात. अशा पद्धतीनं ते काय करतायत या ठिकाणी संबोधतायत. परंतु लीलेमध्ये मात्र भगवंत आपण पाहतो की ज्यावेळेला चार कुमार त्या भगवंतांचं चरणकमल पाहतात त्यावेळेला गंध मिश्रित जी काय तुलसी आहे याचा जो गंध आहे हा ज्यावेळेला त्यांच्या नासिकेतून हृदयामध्ये जातो त्यावेळेला त्यांच्यामध्ये काय होतं, परिवर्तन होतं. आणि ते भगवंतांच्या गुणगान करण्यामध्ये मदमत्त होतात. आणि म्हणून या ठिकाणी म्हणतात लीला कथा उन्मुक्ता. ज्यावेळेला भगवंतांचं दर्शन होतं ते इतके उन्मुख म्हणजे भगवंतांच्या कथेमध्ये उन्मुख होतात ते काय म्हणतात, केवळ कथा मात्रेन जीविता, केवळ त्यांचं जीवन हे कशा प्रमाणात बनतं, केवळ कथा मात्रेन, केवळ कथा करण्यामध्ये त्यांचं जीवन जात. म्हणजे बघा जे ब्रह्मज्ञानी होते ते आता भक्त बनलेले आहेत आणि ते केवळ आणि केवळ आता काय करतायत, केवळ कथा करतायत. कुठल्या बरं, सदा वैकुंठ लीला या. आणि भगवंतांच्या ज्या वैकुंठातल्या लीला आहेत या सदैव करण्यात ते काय आहेत, हरि कीर्तन तत्पर आहे. आणि त्या भगवंतांच्या कथा करण्यामध्ये ते आता काय झालेले आहेत, तत्पर झालेले आहेत. आणि म्हणून आपण पाहतो की पुराणामध्ये ज्या ज्या कथा तुम्हाला पाहायला मिळतील ऐकायला मिळतील ही कथा सुरुवातीला कुणी ना कुणीतरी प्रश्न उत्तर झालेले असतात. आणि या प्रश्न उत्तरामध्ये तुमच्या लक्षात येईल की बहुतांशी प्रश्नाची उत्तरं कुणी दिलेली आहेत, या चार कुमारांनी दिलेली आहेत. भागवत कथेमध्ये देखील आपण पाहतो त्या ठिकाणी देखील या कथेचं उत्तर देतात. गौरकथेमध्ये आपण पाहतो की गौरकथा देखील नैमिषारण्यमध्ये ज्यावेळेस चाललेली असते त्यावेळेस देखील ये कथा कोण करतं, या ठिकाणी चार कुमार करतात. म्हणून अनेक अनेक गोष्टीमध्ये आपण पाहतो की या ठिकाणी या भगवंतांच्या गुणगानामध्ये हे आपलं जीवन व्यतीत करतात. आणि नारद मुनी हे देखील पाहतो की पूर्वजन्मी जरी म्हणजे यांचा पूर्वजन्म याचा काही घेणं देणं नाही आहे पण या जन्मामध्ये ते म्हणतात की भगवंतांच्याकडे आकृष्ट झाले या ज्ञानाद्वारे आणि ते काय करतात, त्यांना पूर्णपणे समर्पित झालेले आहेत. परंतु या ठिकाणी आपली जी स्थिती आहे ही कशी आहे बरं, आपण तीन गुणांमध्ये बद्ध आहोत. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी अतिशय सुंदर याचं तात्पर्य देताना प्रभुपाद म्हणतायत या श्लोकामध्ये स्वभाव या शब्दाचा अर्थ एखाद्याचा मूळ दिव्य स्वभाव अथवा मूळ स्वरूप असा होतो. आपल्या मूळ स्थितीत जीवात्म्यावर प्राकृतिक गुणाचा प्रभाव नसतो, पण ज्या वेळेला एखादा जीव हा त्याच्या मूळ स्वभावामध्ये कार्य करतो त्यावेळेला यातील भौतिक जगतातील जे काही त्रिगुण आहेत या त्रिगुणाचा प्रभाव त्याच्यामध्ये नसतो. आणि म्हणून या ठिकाणी सांगतात की सगुणान समितेतान ब्रह्मभूयाय कल्पते. आणि म्हणून ज्या वेळेला मात्र पुढे सांगतायत की भौतिक प्रकृतीशी ज्या वेळेला त्याचा संपर्क येतो त्यावेळेला मात्र तो काय होतोय या ठिकाणी त्या बंधनामध्ये पडतो किंवा त्याचं जे ज्ञान आहे हे थोडंसं खंडित होतं. परंतु ज्या वेळेला तो या संघापासून मुक्त होईल त्यावेळेला तो ब्रह्मस्थिती काय होऊ शकते तिची प्राप्त करू शकतो, म्हणजे त्याचा जो मूळ स्वभाव आहे हा प्राप्त करू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी सांगतात की भले तो भौतिक जगतामध्ये आला असेल, भौतिक गुणांच्या संपर्कामध्ये असेल, तरी देखील त्या गुणातून ज्या वेळेला तो मुक्त होईल, भौतिक संपर्कातून मुक्त होईल, त्यावेळेला तो ब्रह्मस्थितीमध्ये. आणि म्हणून याचं उत्तरण देताना ते म्हणतात की चार कुमार आणि नारद म्हणू. आणि म्हणून आपण बघतो की त्यांनी काय केलेले ही ब्रह्मस्थिती ही काय केलेली आहे, प्राप्त केलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हणतात की थोर भक्त स्वाभाविकपणे पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची स्थिती जाणू शकतात. म्हणजे असे भक्त आहेत ज्यांना या ब्रह्मस्थितीमध्ये जे स्थित आहेत अशीच लोक काय करू शकतात, भगवंतांची स्थिती ही जाणू शकतात. आणि या ठिकाणी पुढे म्हणतात की परंतु भौतिक प्रकृतीच्या प्रभावातून मुक्त नसलेले बद्ध जीव भगवंतांना जाणण्यास असमर्थ असतात. म्हणून जे काही भौतिक प्रकृतीच्या प्रभावातून जे मुक्त झालेले नाही ते मात्र या ठिकाणी आपण पाहतो की काय ते भगवंतांना जाणू शकत नाहीत. आणि म्हणून भगवंत देखील अर्जुनाला उपदेश देताना म्हणतात की तू काय हो, निस्त्रयगुण्य, तू या तीन गुणांच्या वर उठ. आणि ज्या वेळेला तू या तीन गुणांच्या परे होशील त्यावेळेला तू खऱ्या अर्थानं काय होऊ शकशील, सर्व इत्यंभूत पाहू शकशील. आणि म्हणून आपण पाहतो की या ठिकाणी तीन गुणांच्या बाहेर जाण्यासाठी आपल्याला गुरूंची आवश्यकता असते. आणि म्हणून तोच व्यक्ती ज्ञान घन आहे की जो आपल्याला काय करू शकतो, ज्ञान प्रदान करू शकतो. आणि म्हणून आपण म्हणतो की ज्ञानांजन शलाकाया, गुरूंना जे उपमा दिलेली आहे हे काय करतात, आपल्याला ज्ञानाचं अंजन प्राप्त करून देतात. आणि म्हणून अशा गुरूंना ज्या वेळेला आपण शरण जाऊ त्यावेळेला ते आपल्याला काय करतील, आध्यात्मिक ज्ञान प्रदान करतील. आणि म्हणून आपण पाहतो की या सर्व कथेमध्ये किंवा या सर्व लीलेमध्ये आपण पाहतो की हे जे ज्ञान आहे हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य जसं गुरु करतात, तर त्यांना जो मूळ स्रोत आहे हा मूळ स्रोत कोणाचा आहे, बलरामजींचा आहे. कारण बलरामजींच्याच कडून हे संपूर्ण ज्ञान काय होतं, या ठिकाणी प्रभावित होतं. आणि म्हणून हे ज्ञान बलरामजींच्याकडून येतं आणि बलरामजी यांच्या मार्गदर्शनाकारी ज्यांची जे काही गुरुशिष्य परंपरा आहे याद्वारे आपल्याला हे ज्ञान काय होतं, प्राप्त होतं. आणि म्हणून अशा बलदेवजींचा काय आहे, परवा दिवशी वाढदिवस आहे, आविर्भाव दिवस आहे. आणि त्यामुळं तो आविर्भाव दिन मोठ्या उत्साहानं साजरा आपण करू शकतो आपल्या घरामध्ये राहून. त्याचबरोबर त्यांचे जे मुख्य पार्षद आहेत, मुख्य जे बंधू आहेत, कृष्ण, भगवान श्रीकृष्ण यांचा देखील वाढदिवस आहे, तो देखील आपण घर बसल्या करू शकतो. आणि या दोघांची विशेष माध्यम या दोघांना समर्पित होण्यासाठी ती आहे राधाराणी, हिचा देखील वाढदिवस त्याच्या पुढच्या आठवड्यातच. त्यामुळे हे तिन्ही आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. आणि म्हणून त्यांना अतिशय सुंदर रीतीनं प्रार्थना करून हे ज्ञान प्राप्त करून आपण काय करू शकतो, त्यांना प्राप्त करू शकतो. हरे कृष्ण, खूप खूप धन्यवाद. कुणाचे काही शंका आहेत का या संदर्भात? म्हणून तर आहे ना, थोर ऋषी आपल्या आपण थोर ऋषी जे आहेत हे भगवंतांना जाणू शकत नाही, तर आपण कसं जाणायचं? तर याला एकच माध्यम आहे, ते म्हणजे शरणागती. आणि ज्या वेळेला आपण अशा व्यक्तीचा शरणागती पत्करतो, आता म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की स्वतः कपिल मुनी जे आहेत हे देखील स्वतः भगवंत देखील आहेत आणि महाजन देखील आहेत. आणि म्हणून अशा महाजनांची ज्या वेळेला शरणागती घेतो, आणि म्हणून या ठिकाणी पाहतो की पुढे येईल आपल्याला की अंशुमान यांनी या प्रार्थना केल्या, आणि प्रार्थना केल्यानंतर याच अंशुमानांना कपिल मुनी काय करतात, मार्गदर्शन करतात. दोन गोष्टीसाठी मार्गदर्शन करतात. एक आहे तुझ्या चुलत्यांचा उद्धार कसा होईल, आणि तू कशा रीतीनं गंगेला या ठिकाणी आणू शकतोस. या दोन गोष्टींसाठी मार्गदर्शन करतात, ते त्याप्रमाणे कार्य करतात, पण त्यामध्ये ते सफल होत नाहीत. आणि त्यामुळं पुढचे जे आहेत दिलीप, त्यांचा पुत्र दिलीप, हे देखील प्रयत्न करतात, ते देखील अपयशी ठरतात. पण दिलीप यांचे जे पुत्र असतो भगीरथ, हा मात्र काय होतो, त्यामध्ये सफल बनतो. आणि आपण पाहतो की कशा रीतीने ही गंगा अवतरण होते, त्या ठिकाणी गंगा येते आणि गंगा काय करते, या सगळ्यांचा उद्धार करते. तर अशा रीतीने ज्या वेळेला आपण गुरुंची शरणागती घेऊ, त्यावेळेला आपण भगवंतांना जाणू शकतो. हरे कृष्ण, खूप खूप धन्यवाद. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णववृंद की जय. तिथे फुले आहे बघ, वरती कोपऱ्याला. ओके.